नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. भारतीय अवकाश यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ऑक्सिओम 4 मोहिमेतले त्याचे 3 सहकारी आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले. उद्या दुपारी 3 वाजता हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील. त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी शुक्ला आणि इतर सहकाऱ्यांसह फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली 7 दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. या मोहिमेअंतर्गत 14 दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुक्काम केला, त्यामध्ये भारतासाठी 7 प्रयोग केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान मिळाल्याबद्दल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. या किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी नागरिकांनी हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सीएसएमटी पुनर्विकासात शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यासाठी जागा निश्चित आहे. तसंच मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाला पाठवला आहे. विधानभवनाच्या परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडलीय. ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू असं सांगत न्यायालयानं आज सुनावणी पुढे ढकलली. गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 13.5% घसरलाय. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थ, खनिज तेल, मूलभूत धातूंचे उत्पादन, कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत घट झाल्यामुळे ही घसरण झालीय. दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरूमध्ये निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. अभिनय सरस्वती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरोजा यांनी 1955 महाकवी कालिदास चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. 7 दशकांहून अधिक काळ त्यांनी कन्नड, तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतल्या 200 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 247 अंकांची घसरण झाली आणि तो 82,253 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 68 अंकांची घसरण नोंदवत 25,082 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.